नमस्कार, मी अदिती देशमुख आपलं गाईड मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत करत आहे. आज आपण बोलूया कोरोना व्हायरसचे लक्षणं कोणती किंवा कोविड-19 पासून संरक्षण कसं करायचं या बाबतीत. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आलेली आहेत. यातील चिंताजनक गोष्ट म्हणजे 13 मधील काही लक्षणं नव्याने समोर आलेली आहेत. या नव्या लक्षणाबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवरती माहिती दिली आहे. सध्या जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 70,21,126 पुढे गेलेली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आकड्यानुसार कोरोनाच्या मृत्यूमुखी पडल्यानंतरचा आकडा आता 4,06,570 वर पोहोचलेला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आहेत. अमेरिकेत 19,60,180 लोकांचा कोरोना संग्रह झालेला आहे, तर मृतांचा आकडा 1,00,000 वर गेलेला आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या 2,70,000 इतकी झालेली आहे, तर 7,475 जणांचा मृत्यू झालेला आहे. हा आकडा वाढतच असल्यामुळे कोरोना व्हायरस प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशातल्या कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 30 जूनपर्यंत लॉकडाऊन जे की 5 घोषित केले, तर 8 जूनपासून देशात महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनचे नियम मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात येतील. कोरोना हा विषाणू आहे का सगळ्यांना प्रश्न पडत असेल, तर कोरोना व्हायरसच्या लक्षणाची माहिती घेण्याआधी आपण त्या विषाणूबद्दल माहिती घेऊयात. सुरुवातीच्या रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूचे सॅम्पल प्रयोगी शाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जगातील आरोग्य संघटनेने हा कोरोना विषाणू असल्यास सांगितले. कोरोना विषाणू अनेक प्रकार आहेत, मात्र यापैकी केवळ 6 प्रकारचे विषाणू माणसाला बाधा होऊ शकते. मात्र नव्या विषाणू शोध लागल्यानंतर संक्रमण होण्याच्या कोरोना विषाणूंची संख्या आता 7 झाली आहे. विषाणू प्रसार रोखण्यासाठी सूचना: साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझर जेलने वारंवार आपले हात धुवा. खोकलताना आणि शिंकताना तोंडावर टिश्यू नक्की ठेवा. वापरलेला टिश्यू फेकून द्या आणि मग पुन्हा आपले हात सॅनिटायझर किंवा साबणने धुवा. जर तुमच्याकडे टिश्यू नसेल तर कपड्यांच्या बाह्यावर पुसा. चुकूनही हात न धुता डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. आजारी लोकांशी संपर्क टाळा. कोरोनाची सामान्य लक्षणे: कोरोना व्हायरस येथे तुमच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो, यामुळे तुमच्या 2 पैकी 1 लक्षणं दिसू लागतं. एकतर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेताना त्रास होऊ शकतो, मात्र हा खोकला काही थांबत नाही. असलंही होऊ शकतं की तुम्ही तासनतास खोकलतच असाल. तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. जेव्हा ताप येतो तेव्हा तुमच्या शरीराचं सामान्य तापमान 35.8 सेल्सिअस जास्त असू शकतं. यामुळे तुमचं जरा कणकण वाटू शकते, थंडी वाजू शकते किंवा थरथरल्यासारखंही वाटू शकते. याची लक्षणे दिसल्या कधी 5 दिवस लागू शकतात, तर कधी त्याहून जास्त. WHO नुसार हा व्हायरस आपले परिणाम तुमच्या शरीरात दाखवण्यास 14 दिवसहून घेतो.